तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी संदीप खरे आणि तुम्ही ऐकतात मला लाइट्स कॅमेरा ऍक्शन या कार्यक्रमात माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या समवेत।
ऍक्शन।
मला तुझ्या मुलीबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण मेरे जासूसोनी मुझे बताया आहे की ती पण तुझ्यासारखी खूप वाचते आणि तिला वाचनाची फार आवड आहे।
तिचा एक किस्सा सांगतो, मी लहानपणीचा किस्सा आहे। जसं मी मगाशी त्या रेफरन्सनी सांगतो की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसं असतं, एका कार्यक्रमाला मुलाखतीला मी आणि सोनिया दोघेही स्टेजवर होतो आणि ती लहान होती, मला वाटतं 3-4 वर्षाची। ती पहिल्या रांगेत बसली ती खुर्चीवरती, सो 10 मिनिटं आल्यानंतर ऑब्व्हियसली ती कंटाळली आणि मग ती पूर्ण अशी उलटी फिरली आणि मागे मान करून लोकांकडे बघायला लागली। ऑब्व्हियस होतं। मी नंतर तिला म्हटलं काय रोमा कंटाळलीस का तू, ती म्हणली नाही रे बाबा ॲक्च्युली ना माझी पाठ कंटाळली। ती म्हणली मला थोडा कार्यक्रम बघू दे। सो ती खूप वाचते देवाच्या दयेने आणि पूर्ण आर्टची स्टुडंट आहे ती आणि याला मी चूक करणार नाही। आणि कथक ती शिकते आहे कन्सिस्टंटली, अमृता गोगटे म्हणून आहेत त्यांच्याकडे, 4 परीक्षा झाल्यात तिच्या आणि खूप चांगलं ग्रास्पिंग आहे, चांगल्या प्रकारे रियाज करते। म्हणजे जाणीवपूर्वक चांगलं वाचणं चांगलं बघणं हे सगळं चालू असतं तिचं। करिअरचं म्हणशील तर माझंच अजून ठरायचं आहे, सो त्यामुळे तिचं तर प्रश्नच नाही, तिची वाट तिला सापडेल योग्य वेळी। जिथे सक्ती करायची असते तिथे सक्ती करावीच लागते, ती करायलाच पाहिजे असं मला वाटतं विशिष्ट वयापर्यंत। जसं तिला आत्ताच ऑलरेडी रात्री 10-10:30 स्कूटरवरनं भटकायचं एकटीला असतं, तसं नाही मी करून देत तिला ऑब्व्हियसली। अपार्ट फ्रॉम दॅट खाण्यापिण्याची आवड आहे तिच्यासाठी, मध्ये मी एक मुंबईला पदार्थ खाऊन आलो बन चीज मस्का वगैरे असं, ते तिला करून दिलं होतं मी। सलामी सॉसेजेस सँडविच केली किंवा पोर्क सँडविचेस केली, तर त्यामध्ये मग बाबा हे करून बघूया ते करून बघूया हे कर वगैरे, तिच्या डिमांड चालू असतात।
ओके, आणि आता एक क्विकली रॅपिड फायर राऊंड, तुझ्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिलं तर त्याचं नाव काय असेल?
अगदी खरे,
अगदी खरे, वा किती छान। कुठले कोड शब्द तुम्ही वापरता?
कोड आहेत, कॅनॉट डिस्क्लोज इट।
तुम्ही शिव्या देता का?
खूप, वेडा बावळट मूर्ख असे जितक्या लहानपणीच्या शिव्या असतील ना त्याचे कम्प्लीट विरुद्ध अर्थ काढायचे। म्हणजे भची बाराखडी समजा आहे जी आपल्याला ओपनली नाही वापरता येत, पण राग तर खूप आला आहे तर मग खूप कसला मूर्ख आहे तो असं सो त्याच्यात तसं का आला पाहिजे अर्क की मूर्ख म्हणजे त्याला मच्या याच्यामधलं काहीतरी म्हणायचं आहे।
आता मी लक्ष देईन। अच्छा, कोणाचं कॉम्प्लिमेंट तुझ्यासाठी मॅटर करतं?
कवितेच्या बाबतीत म्हणाल तर कविता ज्याला आवडते, कवितेवर ज्याचं प्रेम आहे असं कोणाचंही।
तुझी फॅन मोमेंट कुठली आहे का? तू कोणाला तरी भेटला आणि तू भारावून गेलास?
खरं सांगू, मी पुलना आणि लताबाईंना भेटायचं असं फार वर्ष मनामध्ये होतं, देवाच्या दयेने दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या। पुल ज्यावेळेला आजारी होते त्यावेळेला मी त्यांना पहिला दिवस असे की अल्बम भेट दिला होता। सुनीताबाई मला म्हणले की अरे याच्यामध्ये सरीवर सर आहेत आमचे बाकी बाबची, म्हणजे बोरकरांची पण सरीवर सरी आल्या का म्हणून कविता आहे, म्हणले ही वेगळी आहे। तर ते म्हणले ऐकवत ऐका, तर मी ऐकवली तर पुलं ते ऐकत होते। मग नंतर आत गेल्यानंतर सुनीताबाई बाहेर आल्या, म्हटलं की अरे विनंती आहे भाई, म्हणतो की त्याला कविता खूप आवडली, तू अजून काही ऐकवशील का? सो ते पुन्हा बाहेर आले आणि मी त्यांना ऐकवल्या होत्या। लताबाईंचा ते दीनानंद मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम झाला होता आमचा, त्यावेळेला काव्यसंमेलनामध्ये 2-2.5 तास समोर बसले होते त्यावेळेला, आणि वन्समोर पण दिला होता मला त्यांनी त्यावेळेला, तर इतका नाजूक वन्समोर मला असं वाटलं की तुम्ही त्यांच्या वन्समोरला वन्समोर द्यायला पाहिजे कोणीतरी, पुन्हा एकदा वन्समोर म्हणा असं म्हणून। आणि नंतर त्यांना कोणीतरी कॅमेरा प्रेझेंट दिला होता, तर ते म्हटलं जरा इकडे बघा मी तुमचा फोटो काढते, तर मी आ असं झालं। हो, आणि त्यात एक आता जाता त्या गंमत सांगतो, मुलगी लहान होती माझी आणि आम्ही लिफ्टमधनं वरती जात होतो हॉलमध्ये, तर लताबाई मी बायको मुलगी असे सगळे एका लिफ्टमध्ये होतो, लताबाई तिला म्हणले ये ना बा असं केलं, तर रुमा जात नव्हती, तर ती अशी मागे 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 येत होती आणि माझी चिडचिडी झाली की ज्या क्षणासाठी मी 30-35 वर्ष थांबलो आहे तो तुला 3-4 वर्षी मिळतो, तू जायला पाहिजेस। मग मी जा ना जा ना असं करता करता डेस्परेटली एक वाक्य म्हणलं, अगं जा ते आजी खूप छान गातात, आणि मग मी एक पॉज घेतला आणि म्हटलं की खूप माती खाल्ली आपण आयुष्यातली, लताबाईंच्या समोर ते आजी खूप छान गातात असं सांगणं माझा चेहराच पडला, ते पण अशा खूप मस्त असल्या एकदम माझ्याकडे बघून की आलं लक्षात म्हणजे। परवा गुलजार साहेबांना भेटलो, तो एक एवढ्या वेळेतला बायोस्कोपसाठी जी कविता लिहिली होती उदासी कोणता रंग आहे ती त्यांना खूप आवडलीत, तर त्यांचा फोन आला मला, फोन आला म्हणजे किशोरचा फोन आला आधी, ते तो म्हणला जरा इथे बोल, तर मी बोललो ते देखो भाई संदीप गुलजार बात कर रहा हूँ, म्हणलं असंच झालं मला, आणि ते म्हणले मी पुण्यामध्ये येतो आहे तर तुम्हाला वेळ आहे का?
सर तुम्हाला वेळ आहे का?
म्हणलं कळवतो मी वगैरे।
पुणेरी बात.
नाही नाही, ऍक्च्युली तसं नाही झालं. मी त्यांना म्हणलं मी आहे, ऑब्व्हियसली आहे. मग ते आले पुण्यामध्ये, भेटले मला आणि मला म्हणले की ये उदासी का रंगना अपने कहा से ढूंढा, हे बहुत बड़ी मुश्किल बात होती. आणि त्यांनी ट्रान्सलेशन केलं त्या कवितेचं. सो मोठी गोष्ट होती माझ्या आयुष्यात.
मोठी गोष्ट आहे. गुलजार जींनी तुला कॉल करून वेळ मागावा. आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला एवढा वेळ मिळाला. खरं तर संदीपचा असं म्हणायला लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर RJ श्रुती रेड FM, RJ SHRU TIIRED FM ह्यावर मला कळवा जर तुम्हाला संदीप खरे ह्यांची एखादी कविता ऐकायची असेल तर. आणि बापरे बाप, 1000+ जास्त मेसेजेस मला आलेले आहेत, पण त्यातले काही निवडक नाव मी तुम्हाला सांगते. राहुल, सूरज, सौरभ, निलेश, सीमा आणि अनुप ह्यांनी भरभरून मेसेजेस केलेत आणि त्यांना जी कविता ऐकायची आहे त्याचं नाव आहे उदासी तया कोणता रंग आहे. आणि तुमच्या ह्याच रिक्वेस्टला संदीप खरे ह्यांनी दिलाय मान. ऐका ही कविता एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कि उदासी तया कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही. उदासी तया कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही. जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. उदासी तया कोणता रंग आहे. हताशा नकोसे मला वाटते हे तुझ्या चंद्र डोळ्यातले चांदणे. हताशा नकोसे मला वाटते हे तुझ्या चंद्र डोळ्यातले चांदणे. मला हात नाही असे लाभले की जया शक्य हे दान स्वीकारणे. तुला शब्द भेटायचे घोळक्याने, मला मौन भेटायचे नेहमी. असे शब्द येती आता दारी माझ्या, जसा यायचो की तुझ्या दारी मी. की आता जा मुक्याने, जसे की विरावे दुखे दूर रानात अलवार से. आता जा मुक्याने, जसे की विरावे दुखे दूर रानात अलवार से. तुझी पाठ होता मला शोधणे गे, कुठे फोडले काल मी आरसे. उदासी तया कोणता रंग आहे.
असं तर होणार नाही की तू इथे आलायस आणि मी तुला एखादी कविता म्हणायला लावणार नाही. तू इतकी छान पुस्तकं घेऊन आलायस. सो या संग्रहात ना आम्हाला काहीतरी ऐकव ना.
तुला लेटेस्ट कविता ऐकवतो, बाकी ऐकवतो कार्यक्रमात. हे अजून कार्यक्रमात पण नाही म्हणले मी. हालो मोडून यावेस, हालो ओलांडून भास. लक्ष मरणांचे तरी काग तुझ्या गावी असे विझलेले दीप साऱ्या स्मरणांचे. आलो मोडून यावेस, आलो ओलांडून भास. लक्ष मरणांचे किती हसत खेळत लाटे परी उसळत. डोंगराच्या पोटी जीव वाऱ्या परी घुसळत. आलो उधळत आलो ऋण फिटवित आलो साऱ्या क्षितिजांचे. तरी काग तुझ्या गावी असे विझलेले दीप साऱ्या स्मरणांचे. माझे बोलणे चालणे तुझ काग नवे वाटे. अनोळखीपणामध्ये असे काय हवे वाटे. हा ही जन्म चुकवून काग तुझला अजून छंद फिरण्याचे. आणि काग तुझ्या गावी असे विझलेले दीप साऱ्या स्मरणांचे. बरीच कडवी आहे, त्यातलं एक शेवटी वाचतो. कधी जमीन घेतली कधी आकाश घेतली. मरणाच्या पानातून जन्म खुणेला ठेवले. माझ्या कवितेची वही एका जन्मातली नाही शोध जन्मांचे. माझ्या कवितेची वही एका जन्मातली नाही शोध जन्मांचे. आलो मोडून यावेस, आलो ओलांडून भास. लक्ष मरणांचे.
क्या बात है यार, क्या बात है. अमेझिंग अमेझिंग. आणि थँक्यू सो मच संदीप, इतकी छान कविता आम्हाला ऐकवलीस आणि अख्ख्या महाराष्ट्राला तुझा प्रवास आज लाईट्स कॅमेरा ऍक्शन थ्रू सांगितलास.
थँक्यू व्हेरी मच. आणि खूप दिवसांनी खूप छान मुलाखत झाली. मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पा झाल्या. तुझे पण खूप आभार. चांगली छान आमची पुण्याची रेडिओवरची प्रॉमिनंट ही आता पर्सनॅलिटी झालेली आहे. आणि खूप शुभेच्छा तुला माझ्याशी चांगलं वागल्याबद्दल, चांगलं बोलल्याबद्दल. यातली भावलेली गोष्ट जी आहे की सी मुलाखतीपूर्वी ना अनेकदा असं होतं की एक कर्तव्य म्हणून ते केलं जातं. पॅशन खूप कमी आढळते. सो मला असं वाटतं की चांगला मुलाखत कर्तो असतो जो स्वतः शांत राहून दुसऱ्याला चांगला हँडल मारू शकतो. सो तू खूप चांगला हँडल मारलंस आणि येस, तुझ्याकडे खूप छान इन्फॉर्मेशन होती आणि ती फक्त ड्युटी या सेन्समधनं आलेली नव्हती. यू हॅव पॅशन फॉर वर्ड्स आणि ते तुझ्या प्रश्नातून जाणवत होतं. सो ती मुलाखत न राहता गप्पा झाल्या आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते मला खूप आवडलं.
सो असं जगत राहा मनसोक्त बिंदास, जसा तू आहेस तसा. आणि अजून आम्हाला तुझ्या कविता आणि तुझ्या गाण्यांमधनं आनंद देत राहा, हीच आम्ही इच्छा परमेश्वराकडे मागूत.
खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. 93.5 रेड FM बजाते राहू.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.